नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जगभरातले ख्रिश्चन धर्मीय आज गुड फ्रायडे निमित्त श्रद्धेनं आणि बंधुत्वाच्या भावनेनं प्रभू येशूचं स्मरण करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशूच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. हा दिवस आपल्याला प्रेम, सहानुभूती, दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी येत्या 1 ते 4 मे दरम्यान होणाऱ्या वेव्ज परिषदेच्या तयारीचा आढावा आज घेतला. मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरचा विस्तृत दौरा केल्यानंतर त्यांनी आज सहभागी असलेल्या विविध विभागांच्या प्रमुखांची एक बैठकही घेतली. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं कार्यवाही करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. जेईई मेन 2025 सत्र 2 अंतिम उत्तरपत्रिका आज दुपारी 2 वाजेपर्यंत जेईई मेन वेबसाईटवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं एका निवेदनात म्हटलं आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2025 मैदानी हंगामाची शानदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या NWU पॉच इन्व्हिटेशनल स्पर्धेत नीरजने 84 मीटर 52 सेंटीमीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.